कॅमेरा
सेलेब कट्टा।
आणि सेलेब कट्ट्यावर जसं मी घरून गप्पा मारते ना तुमच्यासोबत, तसंच आपला ऍक्टर डिरेक्टर प्रियदर्शन जाधव सुद्धा त्याच्या घरूनच आपल्यासोबत गप्पा मारतोय। आणि प्रियदर्शन, मला हेच विचारायचं होतं की बऱ्याच लोकांना अजून सुद्धा प्रश्न पडतोय की हा जो लॉकडाऊन आहे या पिरियडमध्ये घरी करायचं काय, तर तू त्यांना काय आयडियाज देशील?
मला असं वाटतं की जास्त काही ना काही इंटरेस्टिंग गोष्टी घडत असतील प्रत्येकाला, कसली ना कसली कलेची किंवा वाचनाची किंवा लिखाणाची किंवा कशाची आवड असते। तुम्हाला तुमची जी आवड आहे, तुमचे जे हॉबीज आहेत, हॉबीज जोपासण्याचा फार मला असं वाटतं की सगळ्यात चांगला काळ त्यासाठी आहे। कारण एवढा वेळ मला नाही वाटत या पुढे आणि यानंतर कधी इतका वेळ कोणा मिळेल। कारण आता ज्याला इंग्लिश मध्ये प्रेसिंग इन डिस्गाइज म्हणतो आपण, तसंच आहे। तर भरपूर करा, पुस्तकं मला असं वाटतं पुस्तकं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे। फक्त टीव्हीवर डिप्रेसिंग न्यूज बघत दिसू नका, ती डिप्रेसिंग न्यूज बघून काहीही आपल्या हाती लागणार नाही। काय काय फिगर्स आहेत किंवा ज्या काही जे काही कोरोनाचे रुग्ण आहेत ते कसे आहेत, काय टेम्परे होत आहेत, काही आपल्याला काही काळानंतर कळेल। पण वारंवार बघून काय होणार नाही। तर पुस्तकं ही फार मजेदार गोष्ट आहे। पुस्तकं तुमची जेवढी साथ होती असं वाटत नाही दुसरं कोणी तुम्हाला अशा लॉकडाऊनच्या काळात तेवढी साथ। तर भरपूर पुस्तकं वाचत, तुमच्याकडे पुस्तकं घरात नसतील तर तुम्ही ऑनलाईन वाचू शकता, तुम्ही ई बुक्स वाचू शकता।
93.5 रेड FM बजाते रहो।